बोदेगाव आणि परिसरातील शेतकरी बंधू भगिनींनो, विशेषतः ऊस उत्पादक शेतकरी बंधू भगिनींनो, आपणासाठी आनंदाची बातमी, खुश खबर। श्री मुंगसाजी महाराज कृपेने मुंगसाजी नगर बोदेगाव येथील जय किसान साखर कारखाना लवकरच सुरू होणार आहे। माननीय नामदार संजय भाऊ राठोड, मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री यवतमाळ व वाशिम जिल्हा यांच्या अथक प्रयत्नाने कारखान्याला पुनश्च जीवनदान मिळत आहे। आपल्या बोदेगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस पीक परिसंवाद याचं आयोजन गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 ला सकाळी ठीक 10 वाजता जय किसान साखर कारखाना मुंगसाजी नगर बोदेगाव येथे करण्यात आलेला आहे। तरी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या ऊस पीक परिसंवादाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय नामदार श्री संजय भाऊ राठोड, मंत्री मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री यवतमाळ व वाशिम जिल्हा। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहत आहेत माननीय श्री एस बी भड, एस इंजिनियर्स पुणे, माननीय श्री उमेश भाऊ चांदगुडे, एस इंजिनियर्स पुणे। तसेच या परिसंवादाचे मार्गदर्शक आहेत कोल्हापूर येथील प्रगतिशील शेतकरी कृषीरत्न डॉक्टर संजीव दादा माने यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून एकरी 100 टन ऊस सहज शक्य या विषयावर मोलाचं मार्गदर्शन करणार आहेत। तरी आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं। लक्षात ठेवा, गुरुवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 ला सकाळी 10 वाजता जय किसान साखर कारखाना मुंगसाजी नगर बोदेगाव तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ येथे ऊस पीक परिसंवाद आयोजित केलेला आहे। आता आपल्या बोदेगाव येथील जय किसान साखर कारखाना पूर्ववत सुरू होणार आहे, तेव्हा परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बंधू भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं अशी विनंती आपल्याला करीत आहे श्री योगेश चौधरी, एस इंजिनियर्स पुणे, श्री वीरेंद्र सिंह शितोळे, एस इंजिनियर्स पुणे।